दूसरे इतिहास अध्याय 32। हिजकिया ने परमेश्वरावर भरोसा ठेवून केलेल्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात उतरल्यावर अश्शूरचा राजा सनेरीब यहुदावर चाल करून आला। नगराच्या तटबंदी बाहेर त्याने आपल्या सैन्यासह तळ ठोकला। आतील नगरांचा पाडाव करून ती जिंकून घ्यायचा त्याने बेत केला। यरुश्लेमेवर हल्ला करायला सनेरीब आला आहे हे हिजकियाला कळले। तेव्हा तो आपल्या सरदारांशी आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांशी बोलला। त्यांच्या साह्याने व त्यांच्याशी मसलत करून राजाने नगराबाहेरच्या झऱ्यांचे पाणी अडवायचा एकमताने निर्णय घेतला। त्या सर्वांनी त्यास मदत केली। झरे आणि आपल्या प्रांतामधून वाहणारी नदी लोकांनी एकत्र येऊन अडवली। ते म्हणाले, अश्शूरच्या राजाला आता इथवर आल्यावर त्यास मुबलक पाणी का मिळावे। हिजकियाने पुढील उपाययोजनेने यरुश्लेमेची मजबूती वाढवली। तटबंदीची भिंत ज्या ठिकाणी ढासळली होती तिथे बांधून काढली। भिंतीवर बुरुज बांधले। तटबंदीच्या बाहेर दुसरा मजबूत कोट केला। दाविद नगरातील मिल्लो नावाच्या बुरजाची मजबूती केली। शस्त्रे आणि ढाली आणखी करवून घेतल्या। हिजकियाने प्रजेवर सेनानायकांच्या नेमणुका केल्या आणि नगराच्या वेशीजवळच्या चौकात त्यांची सभा घेऊन त्यांच्याशी उत्तेजनपर बातचीत केली। हिजकिया त्यांना म्हणाला, हिम्मत बाळगा आणि दृढ रहा। अश्शूरच्या राजाची किंवा त्याच्या विशाल सेनेची धास्ती घेऊ नका। आपली ताकद त्यांच्यापेक्षा जास्त आहे। अश्शूरच्या राजाजवळ फक्त मनुष्यबळ आहे। आपल्या बाजूला तर साक्षात परमेश्वर देव आहे। तोच आपल्याला मदत करील। आपल्या युद्धात तोच लढेल। अशा प्रकारे यहुदाचा राजा हिजकियाचे धीराचे बोलणे ऐकून लोकांचा त्यावर विश्वास बसला आणि त्यांना हुरूप आला। अश्शूरचा राजा सनेरीब याने लाखिशाचा पराभव करण्याच्या हेतूने आपल्या सैन्यांसह लाखिश नगराजवळ तळ दिला होता। तेथून त्याने यहुदाचा राजा हिजकिया आणि यरुश्लेममधील यहुदी लोक यांच्यासाठी आपल्या सेवकांमार्फत निरोप पाठवला। सेवक म्हणाले की, अश्शूरचा राजा सनेरीब याचा संदेश असा आहे, यरुश्लेमेला वेढा पडला असताना कशाच्या भरोशावर तुम्ही तिथे राहता? हिजकियाचा हा तुम्हास फसवण्याचा डाव आहे। यरुश्लेमामध्ये अडकून तुम्ही तहान भुकेने व्याकुळ होऊन मरावे असा त्यांचा अंततः हेतू आहे। तो तुम्हास म्हणतो, अश्शूरच्या राजापासून आपला देव परमेश्वर आपले रक्षण करील, पण त्यानेच परमेश्वराची उंच स्थाने आणि वेद्या काढून टाकल्या। तुम्ही यहुदी आणि यरुश्लेमेच्या लोकास त्याने सांगितले की, तुम्ही फक्त एकाच वेदीवर उपासना केली पाहिजे आणि धूप जाळला पाहिजे। माझ्या पूर्वजांनी आणि मी इतर देशातल्या लोकांची कशी अवस्था करून टाकली ती तुम्हास माहीत आहे। त्या देशातली दैवते काही आपल्या लोकास वाचवू शकले नाहीत। मलाही ते त्यांचा नाश करण्यापासून परावृत्त करू शकले नाहीत। माझ्या पूर्वजांनी इतर देशांचा नाश केला। त्यांच्या सर्व देवांपैकी आपल्या लोकास विनाशातून सोडवणारा असा कोणी देव होता काय? तर तुमचा देव तरी तुम्हास माझ्या सामर्थ्यापासून वाचू शकेल असे वाटते का? हिजकियाच्या बतावणीला बळी पडू नका। व त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आमच्यापासून आपल्या प्रजेचे रक्षण करण्यात कोणत्याच राष्ट्राच्या दैवताला अद्यापि यश आलेले नाही. तेव्हा तुमचा संहार करण्याला तुमचे दैवत माझ्या हातून तुम्हास वाचवू शकेल असे समजू नका. अशूरच्या राजाच्या सेवकांनी परमेश्वर देवाची आणि देवाचा सेवक हिजकिया याची निंदा नालस्ती केली. सनेरीबनच्या दासांनी पत्रांमध्ये इस्रायलाचा देव परमेश्वर याविषयी अपमानजनक मजकूरही लिहिला. तो असा होता, इतर देशांच्या दैवतांना मी केलेल्या संहारापासून आपल्या प्रजेला वाचवता आले नाही, तसेच हिजकियाचा देवही मला त्याच्या प्रजेचा नाश करण्यापासून थोपवू शकणार नाही. मग अशूरच्या राजाच्या सेवकांनी तटबंदीवर उभ्या असलेल्या यरुश्लेमेच्या लोकास घाबरवण्यासाठी हिब्रू भाषेत मोठ्याने आरडाओरडा केला. असे करून यरुश्लेम नगर ताब्यात घ्यायचा त्यांचा विचार होता. जगभरचे लोक ज्या दैवतांची पूजा करतात त्या दैवतांविषयी हे सेवक वाईट साईट बोलत राहिले. हातांनी बनविलेल्या मूर्तीच्या व यरुश्लेमेच्या परमेश्वरासही या सेवकांनी त्या देवतांच्या रांगेला बसवले. यामुळे राजा हिजकिया आणि अमोजाचा पुत्र यशया संदेष्टा यांनी या प्रश्नावर स्वर्गाकडे तोंड करून मोठ्याने प्रार्थना केली. तेव्हा अशूरच्या राजाच्या छावणीवर परमेश्वराने आपला दूत पाठवला. या दूताने अशूरांचे सगळे सैन्य, त्यातील सरदार आणि अधिकारी यांना मारून टाकले. एवढे झाल्यावर अशूरचा राजा माघार घेऊन आपल्या देशात परत गेला. त्याच्या प्रजेला त्याची शरम वाटली. राजा त्याच्या दैवताच्या देवळात गेला. तिथे त्याच्या पोटच्या पुत्रांना तलवारीने त्याने ठार केले. अशा प्रकारे परमेश्वराने अशूरचा राजा सनेरीब आणि त्याचे सैन्य यांच्यापासून हिजकिया आणि यरुश्लेमचे लोक यांचे संरक्षण केले. परमेश्वरास हिजकियाची आणि यरुश्लेमेच्या प्रजेची काळजी होती. बऱ्याच जणांनी परमेश्वरास वाहण्यास भेटवस्तू यरुश्लेमेत आणल्या. यहुदाचा राजा हिजकिया याच्यासाठी ही नजराने आणले. या घटनेपासून सर्व राष्ट्रांना हिजकियाबद्दल आदर वाटू लागला. या काळातच हिजकियाला आजारपणाने घेरले आणि तो मरणासन्न झाला. त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. परमेश्वर त्याच्याशी बोलला. या प्रकारे परमेश्वराने त्यास एक संकेत दिला. पण हिजकियाला गर्व वाटू लागला होता. त्यामुळे त्याने परमेश्वराने दाखवलेल्या दयाळूपणाबद्दल त्यास धन्यवाद दिले नाहीत. या गोष्टीमुळे हिजकियावर आणि यहुदा व यरुश्लेमेच्या लोकांवर परमेश्वर कोपला. परंतु यरुश्लेमचे लोक आणि हिजकिया यांचे हृदय परिवर्तन झाले आणि त्यांची वर्तणूक बदलली. त्यांच्यात नम्रता आली. त्यामुळे हिजकियाच्या हयातीत परमेश्वराचा रोष त्यांच्यावर ओढवला नाही. हिजकियाची भरभराट झाली. त्यास मान सन्मान मिळाला. चांदी, सोने, किमती रत्ने, मसाल्याचे पदार्थ, ढाली इत्यादी नाना तऱ्हेच्या वस्तू ठेवण्यासाठी त्याने कोठारे केली. धान्य, नवीन मद्य, तेल या लोकांकडून आलेल्या गोष्टी ठेवायलाही कोठारे बांधली. गुरेढोरे आणि मेंढ्या आपल्या कळपासाठी कोंडवाडे बांधले. हिजकियाने नवीन नगरे वसवली. सर्व तऱ्हेचे पशु आणि मेंढरे यांचे कळप त्याच्याकडे होते. देवदयेने हिचकियाला समृद्धी आली. याच हिचकियाने गिहोनचा यरुश्लेम मधला वरचा प्रवाह अडवून त्यास दाविद नगराच्या पश्चिमेकडून सरळ खाली आणले होते. हिचकियाला त्याने हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश मिळाले. एकदा देशात घडलेल्या चमत्कारांविषयी चौकशी करायला बाबेलच्या अधिपतींनी त्याच्याकडे राजदूत पाठवले. तेव्हा हिचकियाची पारख करावी आणि त्याचे मन जाणून घ्यावे म्हणून देवाने त्यास एकटे सोडले. हिचकियाने केलेल्या इतर गोष्टी आणि त्याचा लोकांविषयीचा दयाळूपणा, त्याची धार्मिक कृत्ये, त्याचे परमेश्वराप्रती एकनिष्ठा याविषयी अमोजाचा पुत्र यशया संदेष्टा याचे दृष्टांत आणि यहुदा व इस्रायल राजांचा इतिहास या ग्रंथामध्ये लिहिलेले आहे. हिचकिया मरण पावला आणि त्याचे त्याच्या पूर्वजांशेजारी दफन झाले. दाविदाच्या वंशजांच्या कबरीपाशी उंच भागावर लोकांनी त्याचे दफन केले. हिचकिया मरण पावला तेव्हा यहुदा आणि यरुश्लेममधील लोकांनी त्यास सन्मानपूर्वक निरोप दिला. हिचकियाच्या जागी त्याचा पुत्र मनश्शे गादीवर आला.